आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत चिली आज नवी दिल्लीन दुसरे संयुक्त आयोगाचे बसकेचे सहअध्यक्षता करतले. भाजपचे जॉर्ज कुरियन आनी रवनीत सिंग बिट्टू आनी काँग्रेसीचे अभिषेक मनु सिंघवी सयत 12 वांगडी राज्यसभेन बिनविरोध वेचून आयले. जम्मू काश्मीरांतल्या विधानसभा वेचणुकेच्या पहिल्या पावण्या खातीर उमेदवारी सादर करपाची प्रक्रिया काल सोपली. आज उमेदवारी अर्जांची छाननी जातली. केरळ सरकारान न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवाला उपरांत मल्याळम चित्रपट उद्देगांतल्या बायलां आड जावपी गुन्यांवाची चौकशी करपा खातीर खाशेलो तपास पंगड स्थापन केलो. 2024 पॅरा ऑलिंपिक खेळ आज अधिकृतपणान फ्रान्सच्या राजधानीन सुरू जातले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 48 वरां खातीर गुजरातांतल्या जायत्या जिल्ह्यां खातीर रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. चिलीचे परराष्ट्र मंत्री आल्बर्टो वान क्लिवरेन 2 दिसांच्या भारत भोंवडेर काल राती नवी दिल्लीन पावले. लॅटीन अमेरिकेतल्या आपल्या मुखेल भागीदाराबरोबर भारत सहकार्य वाढोवपाचो विचार करता. आज नवी दिल्लीन भारत चिली संयुक्त आयोगाचे दुसरे बसकेचे अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आनी क्लिवरेन संयुक्तपणान करतले. उपरांत भारत भोंवडेर आशिल्ले चिलीचे परराष्ट्र मंत्री क्लिवरेन आनी शेती मंत्री एस्टेबान वेलेझुएलान चिली भारत वेपार शेती शिखर सभेन वांटो घेतले. हाजे उपरांत चिलीचे शिष्टमंडळ मुंबय वतले. भारतीय जनता पक्षाचे जॉर्ज कुरियन आनी रवनीत सिंग बिट्टू आनी काँग्रेसीचे अभिषेक मनु सिंघवी हांच्या सयत 12 फुडारी राज्यसभेन बिनविरोध वेचून आयल्यात. हातून भाजपचे 9 वांगडी आनी एनडीएतल्या त्यांच्या मित्रपक्षाचे 2 वांगड्यांचो आसपाव आसा. भाजपच्या वेचून आयिल्ल्या उमेदवारांनी मध्य प्रदेशांतल्या जॉर्ज कुरियन, राजस्थानांतल्यान रवनीत सिंग बिट्टू, बिहारांतल्यान मनन कुमार मिश्रा, आसामांतल्यान मिशन रंजन दास आनी रामेश्वर तेली, त्रिपुरांतल्यान राजीव भट्टाचारी, हरियाणांतल्यान किरण चौधरी, महाराष्ट्रांतल्यान धीरशील पाटील आनी ओडिशांतल्यान ममता मोहंता हांचो आसपाव आसा. काँग्रेसीचे अभिषेक मनु सिंघवी तेलंगणांतल्यान बिनविरोध वेचून आयल्यात. महाराष्ट्रांतल्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नितीन पाटील वेचून आयले आनी बिहारांतल्यान राष्ट्रीय लोकमोर्चाचे उपेंद्र कुशवाहा राज्यसभेन पावले. जम्मू काश्मीरांतल्या विधानसभा वेचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर उमेदवारी सादर करपाची प्रक्रिया काल सांजवेळा सोपली. या पावण्यान 18 सप्टेंबराक 6 जिल्ह्यांतल्या 24 जाग्यां खातीर मतदान जातले. आज उमेदवारी अर्जांची छाननी जातली तर उमेदवारी फाटी घेवपाची निमाणी तारीख 30 ऑगस्ट आसा. फुडल्या 2 टप्प्यां खातीर मतदान 25 सप्टेंबराक आनी 1 ऑक्टोबराक जातले. 4 ऑक्टोबराक निकाल जाहीर जातले. केंद्रशासित प्रदेशांतल्या 90 विधानसभा मतदारसंघापैकी 74 सर्वसाधारण, 7 अनुसूचित जाती उमेदवारा खातीर आनी 9 एसटी उमेदवारा खातीर राखीव आसात. मल्याळम फिल्म उद्देगांतल्या बायलां आड जावपी गुन्यांवाची चौकशी करपा खातीर केरळा सरकारान 7 वांगड्यांचो खाशेलो तपास पंगड म्हळ्यार एसआयटी स्थापन केला. न्यायमूर्ती के हेमा समितीच्या अहवाला उपरांत हे पावल उबारला. तातून या उद्देगांतल्या बायलां वेवसायिकांचो व्हड प्रमाणात जावपी छळ आनी शोषणाची तपशीलवार म्हायती दिल्या. संबंधित घडामोडीन अभिनेतो मोहनलाल हांणी काल असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट वा अम्मा संघटनेच्या अध्यक्षपदाचो राजीनामो दिलो. न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवाला उपरांत मोहनलाल आनी अम्माची पुराय 16 वांगड्यांची कार्यकारी समितीन एकत्रितपण पद सोडले. कार्मिक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग आज नवी दिल्लीन अनुभव पुरस्कार 2024 भेटयतले. अंदू 22 मंत्रालयां आनी खात्यांतले लेख उजवाडाक आयल्यात. तातूंतल्या उल्लेखनीय लेखांक 5 अनुभव पुरस्कार आनी 10 ज्युरी प्रमाणपत्रां दितले. पेन्शन आनी पेन्शनर कल्याण खात्यान 2015 वर्सा अनुभव नावाचे ऑनलायन पोर्टल सुरू केल्ले. हे पोर्टल सेवानिवृत्त आनी सेवानिवृत्त जावपी कर्मचाऱ्यांच्या तांच्या सेवा कालावधींतले म्हत्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करता. आता मेरेन 54 अनुभव पुरस्कार आनी 9 ज्युरी प्रमाणपत्रां भेटयल्यान. डॉ जितेंद्र सिंग आज नवी दिल्लीन पेन्शन आनी पेन्शनर्स कल्याण विभागा वतीन आयोजित 11व्या राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत आनी 55व्या सेवानिवृत्तीपूर्व समुपदेशन पीआरसी कार्यशाळेचे अध्यक्ष आसतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. वस्त्रोद्योग मंत्रालयान काल नवी दिल्लीन राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या 8व्या अधिकारप्राप्त कार्यक्रम समितीच्या बसकेन प्रत्येकी अंदाजे 50 लाख रुपयांच्या अनुदानासयत 4 स्टार्टअपांक मान्यताय दिली. हे स्टार्टअप्स कंपोजिट्स, सस्टेनेबल टेक्सटायल्स आनी स्मार्ट टेक्सटायल्स ह्या प्रमुख धोरणात्मक क्षेत्रांचेर केंद्रीत आसा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एनएचआरसी काल तांच्या ऑनलायन मानवी हक्क छायाचित्रण सर्त 2024 निकाल जाहीर केले. आयोगाच्या ज्युरीन 5,000 रुपयांच्या तृतीय पारितोषिका खातीर एक छायाचित्र आनी 2,000 रुपयांच्या सातवन पुरस्कारा खातीर 5 छायाचित्रां निवडली. पहिले आनी दुसरे इनाम जाहीर करू ना. माय गोव्हच्या सहकार्यान आयोजित केल्ली ही सर्त अंदू 7 जून ते 7 जुलै मेरेन जाल्ली. तातूंत वेगवेगळ्या मानवी हक्कांकडे संबंधित 10 विशयांचेर प्रवेशिका मागयल्ल्यो. अंदू देशांत खरीफ पिकाचे पेरणीन बरीच प्रगती जाल्या. आतां मेरेन खरीफ पीक वट्ट 1,065 लाख हेक्टरां परस चड वाठारांत पेरलां, जाल्यार फाटल्या वर्सा त्याच काळान पेरणीचें क्षेत्र सुमार 1,044 लाख हेक्टर आशिल्ले. कृषी आनी शेतकार कल्याण खात्यान खरीफ पिका संबंधी प्रगती अहवाल काल जाहीर केला. भात पेरणी खालचो वाठार 394.28 लाख हेक्टर जाला, जो फाटल्या वर्साच्या याच काळान 378.4 लाख हेक्टर आशिल्लो. तशेंच कडधान्यांची लागवड फाटल्या वर्सा 115.5 लाख हेक्टर आशिल्ली, ती अंदू 122.16 लाख हेक्टर जाल्या. सर्वोच्च न्यायालयान स्थापन केल्लो राष्ट्रीय कृती दळ म्हळ्यार एनटीएफ आज राज्यांचे मुख्य सचीव आनी पुलीस महासंचालकांबरोबर बसका घेवन वैजकी वेवसायिकांच्या सुरक्षितते खातीर अल्पकालीन उपाय येवजण्यांचेर चर्चा करतले. वैजकी वेवसायिकांची सुरक्षा आनी कामाच्या परिस्थिती संबंधी शिफारशी करपा खातीर सर्वोच्च न्यायालयान स्थापन केल्ल्या राष्ट्रीय कृती दळ म्हळ्यार एनटीएफाची पहिली बसका काल जाली. हे बसकेची येजमानकी कॅबिनेट सचिवांनी चलयली आनी तातूंत घर सचीव आनी भलायकी सचीव सयत सगळे वांगडी हाजीर आशिल्ले. बसकेन वेगवेगळ्या विशयांचेर सविस्तर चर्चा जाली आनी वांगड्यांनी आपल्यो सुचोवण्यो मांडल्यो. वेगवेगळ्या भागधारकांनी तांचे कडेन थेट संपर्क साधलो आनी वैयक्तीकरित्या सुमार 300 ते 400 सुचोवण्यो मेळयल्यात अशें एनटीएफ वांगड्यांनी सांगले. केंद्रीय भलायकी मंत्रालयान देशभरांतल्या व्यक्तीकडल्यान आनी वेगवेगळ्या भागधारकांकडल्यान सुचोवण्यो घेवपा खातीर एनटीएफ खातीर सुचोवण्यो ह्या नांवान आपल्या संकेतथळार राष्ट्रीय पोर्टल तयार केला अशें आमचो प्रतिनिधी कळीत करता. 2024 पॅरीस पॅराऑलिंपिक खेळ आज अधिकृतपणान फ्रान्सच्या राजधानीन सुरू जातले आनी ते 8 सप्टेंबर मेरेन चलतले. फ्रान्सान पयलेच फावट उन्हाळी पॅराऑलिंपिक जातात. पॅरीस 2024 पॅराऑलिंपिकान वट्ट 84 भारतीय पॅरा खेळगडे वांटो घेतले. पॅराऑलिंपिक इतिहासांतलो हो भारताचो सगळ्यांत व्हडलो पंगड. भारतीय रेल्वे वेवस्थापन सेवा अधिकारी सतीश कुमार हांची रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आनी मुखेल कार्यकारी अधिकारी नेमणूक केल्या. सध्या ते वांगडी ट्रॅक्शन अँड रोलिंग स्टॉक म्हणून काम करता. वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी श्रीनिवासन हांची देशाच्या दहशतवाद विरोधी दळ राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजे एनएससीचे महासंचालक नियुक्ती केल्या. श्रीनिवासन हे भारतीय पुलीस सेवेच्या बिहार कॅडराचे 1992 बॅचचे अधिकारी. मंत्रिमंडळाचे नेमणूक समितीन श्रीनिवासनाचे नेमणुकेक मान्यताय दिली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 48 वरां खातीर गुजरातांतल्या जायत्या जिल्ह्यां खातीर रेड अलर्ट जारी केला आनी सौराष्ट्र आनी कच्छांतल्या कांय सुवातींनी सामको उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. मध्य आनी दक्षिण गुजरात जिल्ह्यां खातीर घोग्यांनी पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. अहमदाबाद वडोदरा सयत गुजरातांतल्या जायत्या जिल्ह्यां खातीरूय आयएमडीन फ्लॅश फ्लड रिस्क अलर्ट जारी केला. राज्यांत आधार आनी बचाव कार्य सुरू आसा आनी सकयल्या वाठारांनी रावपी 23,000 वयर लोकांक सुरक्षीत सुवातेर हालयल्यात. 1,600 वयर लोकांक वाचयल्यात. मजगतीं फाटल्या 24 वरां गुजरातांत खूब पावस पडलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारत चिली आज नवी दिल्लीन दुसरे संयुक्त आयोगाचे बसकेचे सहअध्यक्षता करतले. भाजपचे जॉर्ज कुरियन आनी रवनीत सिंग बिट्टू आनी काँग्रेसीचे अभिषेक मनू सिंघवी सयत 12 वांगडी राज्यसभेन बिनविरोध वेचून आयले. जम्मू काश्मीरांतल्या विधानसभा वेचणुकेच्या पहिल्या पांवड्या खातीर उमेदवारी सादर करपाची प्रक्रिया काल सोपली. आज उमेदवारी अर्जांची छाननी जातली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 48 वरां खातीर गुजरातांतल्या जायत्या जिल्ह्यां खातीर रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.